तेव्हा आपण या ज्ञानाच्या मर्यादा आता आपण बघणार आहोत. मगाचे गुण बघितले, आता थोडेसे दोष त्याचे काय आहेत ते बघणार आहोत. कारण या ज्ञानाच्या मर्यादांचा सूक्ष्मपणे आपण कधी याचा अभ्यास करत नाही. जे जसं आहे तसं गृहित धरून आपण पुढे सरकत असतो आणि त्याच्यातून हे ज्ञान आपण मिळवत असतो. पण जेव्हा एखादा माणूस या ज्ञानाच्या मर्यादांचा सूक्ष्म जर अभ्यास करील, तर त्याला या ज्ञानातल्या ज्या उणीव आहेत त्या लक्षात येऊन मग त्याचं ज्ञान त्याचं लक्ष आत्मज्ञानाकडे वळण्याची शक्यता असते. तर म्हणून या ज्ञानाच्या मर्यादा काय त्याचा आपण थोडासा मुळापासून अभ्यास करू, मुळापासून बघू, म्हणजे आपल्या लक्षात येईल. ज्याला पतंजलीने तीन हे सांगितलेले आहेत प्रमाण, असं पहिलं ज्ञान त्यांनी म्हटलं. त्याच्या पुढे त्याने विपर्यय म्हटलं, म्हणजे मिथ्या ज्ञान म्हटलेलं आहे. तर प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, आगमन, हे आपण बघितलं होतं की प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे इंद्रिय ज्ञान, अनुमान म्हणजे लॉजिकली त्याच्यातून आपण काढलेले निष्कर्ष, आणि आगम म्हणजे दुसऱ्याने दिलेलं ज्ञान. आता आपण मागे बघितलं होतं की सगळं आपलं जे ज्ञान आहे सेकंड हँड आहे, कारण त्या ज्ञानाची आदान प्रदान क्रिया ही शब्दाच्या माध्यमात नव्हते, शब्द हा आपल्याला दुसऱ्याने शिकवलेला आहे. त्यामुळे मी माझ्या लहानपणापासून जे ज्ञान गोळा केलेलं आहे ते सगळं दुसऱ्याने मला दिलेलं आगम ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानावर मी माझं इंद्रिय ज्ञान आणि अनुमान ज्ञान यांनी जी काय भर घालीन ते पुन्हा दुसऱ्यासाठी आगम ज्ञान असणार आहे. अशा तऱ्हेनं ही ज्ञानाची आदान प्रदान क्रिया चालू असते. तर मुळात इंद्रिय ज्ञानाच्या मध्ये आपल्याला इंद्रिय ज्ञान हे फक्त जड वस्तूचं होऊ शकतं, हा पहिला कचरा मर्यादेचा भाग आहे, लक्षात घ्या. इंद्रिय ज्ञान हे आपल्याला फक्त जड वस्तूचं होऊ शकतं, तसंच शक्तीच्या म्हणजे ज्याला आपण एनर्जी म्हणतो अशा शक्ती वापरते, शक्तीच्या कार्याचं ज्ञान होऊ शकतं गतीमुळे. पण त्याच्याबरोबर ही या वस्तू आणि त्या वस्तूची शक्ती ह्या दोन्ही, ज्याला मॅटर आणि एनर्जी म्हणतो, ही ज्या आकाशामध्ये किंवा अवकाशामध्ये असतात त्याचं ज्ञान आपल्याला नाही अशा रूपाने होतं. इथे काहीही नाही एवढं ज्ञान होतं. मुद्दाम तुम्हाला हा मुद्दा मी सांगतोय आपल्या सगळ्यांच्या विचारासाठी की आकाशाचं ज्ञान हे काही नाही अशा रूपाने होतं, जडाचं ज्ञान, जड वस्तूचं ज्ञान हे इंद्रिय ज्ञानाच्या माध्यमातून जड वस्तूचं ज्ञान होतं, आणि शक्तीचं ज्ञान म्हणजे जड वस्तूत असलेली शक्ती आहे तिचं ज्ञान तिच्या कार्याने होतं. तिचं ज्ञान आपल्याला कधी होत नाही, शक्तीचं ज्ञान आपल्याला इंद्रिय ज्ञानाने कधी होत नाही, फक्त जडाचं, ते सुद्धा जडाच्या काही भागाचं ज्ञान आपल्याला प्रत्यक्षणी होत असतं. पहिला ज्ञानाचा पहिला आहे ही पहिली मर्यादा किंवा विशेष त्याचा असं म्हणून. आणि या सगळ्याच्या आधाराला असलेला जो काही भगवंत किंवा चैतन्य आहे त्याचं ज्ञान तर आपल्याला इंद्रिय ज्ञानाच्या आणि होत नाहीच, शिवाय त्याचं ज्ञान हे आपल्याला झालं तर फक्त अनुमान आणि आगम या स्वरूपात होतं सुरुवातीला. अनुमान आणि आगम या स्वरूपामध्ये चैतन्याचं ज्ञान आपल्याला होतं. त्याच्यामुळे सजीव आणि निर्जीव वस्तू आपण हे जे पुढचे भेद केलेले आहेत हे लक्षात घ्या, ते त्याच्या त्याच्यामध्ये जो जड भाग आहे पंचमहाभूतांचा जो भाग आहे त्यातला आपल्या इंद्रिय ज्ञानाला जो समजतो त्याच्या आधाराने आपण ही सगळी इमारत बांधलेली आहे ज्ञानाची, हा त्यातला पहिला भाग. त्याच्यामुळे एक आपल्या लक्षात येईल की आपल्या सगळ्या मानवजातीचं ज्ञान हे प्रत्येक माणसाला बरं का त्या त्या क्षणी एका विशिष्ट तुकड्याचं जे ज्ञान होतं ते सगळे तुकडे एका माणसाच्या ज्ञानात जोडले जाऊन त्याला जे एका वस्तूचं ज्ञान होतं असे अनेक माणसांच्या ज्ञानाचे तुकडे पुन्हा एकमेकाला जोडले जाऊन आजचं ज्ञान तयार झालेलं आहे. उदाहरणार्थ मी जर समजा शासन देशपांडेंकडे बघितलं, सगळे शासन देशपांडे मला एका क्षणात कधी दिसत नाही लक्षात घ्या, म्हणून मला अशी नजर फिरवायला लागते. कारण आपल्या दृष्टीचं त्याला फोकसिंग म्हणतो हे इतकं मर्यादित आहे, इतकं छोटं आहे की संबंध वस्तूचं ज्ञान एका वेळी एका क्षणी आपल्याला स्पष्टपणे होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मला ज्ञान करून घ्यायचं असेल तर मला त्याच्यावर एखादं चित्र जर तुम्ही बघितलं ना तर त्याच्यावर ही आपली नजर सगळीकडे फिरते असं लक्षात येईल. म्हणजे प्रत्येक क्षणी त्या चित्राचा किंवा वस्तूचा आपल्याला थोडा थोडा भाग दिसत असतो आणि तो थोडा भाग बुद्धीमध्ये प्रत्येक क्षणी झालेल्या ज्ञानाचा जोडला जाऊन लक्षात घ्या तो जोडलेला भाग म्हणून आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं. म्हणजे पहिला त्यातला भाग असा आहे की हे ज्ञान ज्याला फ्रॅगमेंटरी नॉलेज म्हणतात, पहिली गोष्ट म्हणजे पहिल्यांदा आपण सेकंड हँड नॉलेज हे बघितलं. इंद्रिय ज्ञान हे जे आहे हे सुद्धा पूर्ण आहे का, एकदम एका क्षणात होतं का? नाही. त्या वस्तूचं क्षणोक्षणी थोड्या थोड्या भागाचं ज्ञान होऊन मग त्या सगळ्या वस्तूचं ज्ञान झालं, सगळी वस्तू बघून झाल्यानंतर असं आपण म्हणतो. दुसरा भाग, तिसरा भाग त्याच्यामध्ये असा आहे की नुसत्या डोळ्याचा जरी आपण विषय घेतला त्या डोळ्याने आपल्याला ही व्याप्ती कळते, ज्याला आपण थ्री डायमेन्शनल स्पेस म्हणतो, ही डोळ्याने समजते आणि बाकीच्या इंद्रियाने थोडीशी समजते पण डोळ्याने मुख्य समजते. तर या डोळ्याने ती वस्तू आपल्याला एका क्षणी सगळी दिसते का? नाही दिसत. त्या वस्तूचा आपल्या डोळ्यासमोर असलेला जेवढा भाग आहे तेवढाच फक्त दिसतो. म्हणजे मला शासन देशपांडेच्या पाठीचा भाग या क्षणी दिसत नाही. म्हणून जसं मगाशी म्हटलं की समोरच्या भागाचं ज्ञान सुद्धा मला क्षणाक्षणाने तुकड्या तुकड्याने घ्यायला लागतं, तसं एखाद्या वस्तूचं मला पूर्ण ज्ञान जर हवं असेल तर मला त्या वस्तूभोवती प्रदक्षिणा घालायला लागते किंवा त्या वस्तूला प्रदक्षिणा घालायला लागते. आपल्याकडे प्रदक्षिणा हा जो भाग आहे ना तो याच्यासाठी आहे. म्हणजे व्यावहारिक पातळी विचार केला तर प्रदक्षिणा देव संपूर्ण सगळ्या बाजूनी दिसावा म्हणून आपण प्रदक्षिणा घालतो. प्रदक्षिणा म्हणजे दक्षिण बाजूला ठेवून अशी, ज्याला आपण क्लॉकवाईज म्हणतो इंग्रजीमध्ये, त्याला आपण आपल्या बाजूला प्रदक्षिणा असं म्हटलेलं आहे. तर एकाच बाजूच्या बाह्य आकाराचं ज्ञान ते सुद्धा फक्त बाह्य आकाराचं ज्ञान, त्याच्या आतला जो भाग आहे तो आपल्याला दिसत नाही जड वस्तूच्या ज्ञानामध्ये. त्याच्यामुळे पुन्हा प्रदक्षिणा घालताना पुन्हा त्या वस्तूचं जे काही आपल्याला ज्ञान होईल ते पुन्हा तुकड्या तुकड्यांनी जोडलं जातं आणि आपल्या स्मृतीमध्ये त्या वस्तूचं मला ज्ञान झालं असं मी म्हणतो. ते सुद्धा लक्षात घ्या, फक्त बाह्य आकाराचं आणि बाह्य भागाचं, बाह्य पृष्ठभागाचं इतकं ज्ञान झालेलं आहे. ती वस्तू जर भरीव असेल तर त्या वस्तूच्या भरीवपणाचं आतलं ज्ञान मला काहीही इंद्रियांनी झालेलं नाही. म्हणूनच मला वाटतं हे आपल्याला जे संसाराचं ज्ञान होतं म्हणून त्याला तुकाराम महाराजांनी फार चांगला शब्द वापरला, ते म्हणतात भवभ्रमाचा आकार. लक्षात घ्या की माझ्या डोळ्यांना फक्त आकाराचं ज्ञान होतं आणि त्या आकाराच्या ज्ञानावर मी एवढी इमारत जी बांधतो ती सगळी इमारत या भवभ्रमाच्या आकारावर आधारलेली आहे. म्हणजे हा आकार म्हणजे भवभ्रम आहे असं त्याने म्हटलंय. आणि भवभ्रम म्हणायचं कारण का विषय आलाय म्हणून सांगतो की भव म्हणजे होणे आणि अस्तित्व म्हणजे असणे. आपण भवरोग की भवभ्रम असं का म्हणतो, याला भवरोग असं का म्हटलेलं आहे? तर जे जसं अस्तित्व आहे ते आपण बाजूला ठेवतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी होण्याची अभिलाषा बाळगतो. भव म्हणजे होणे, म्हणजे मी जसं आहे मला माझं स्वतःचं जसं ज्ञान होत असेल तसं मी न स्वीकारता, त्याचा स्वीकार न करता त्याच्यापेक्षा मी आणखीन काहीतरी वेगळं होण्याची जेव्हा इच्छा करतो तेव्हा मी या भवरोगाचा बळी होतो. लक्षात घ्या, म्हणून त्यांनी भवरोग असा शब्द म्हटलेला आहे त्याला आणि भवभ्रमाचा आकार असं म्हटलेलं आहे. म्हणून या ज्या आपण संदर्भात ते बघतोय. शिवाय आपण असं म्हणलं की जर वस्तू लहान असेल तर आपण वस्तू फिरवून तिचं ज्ञान घेतो, वस्तू मोठी असेल किंवा जमिनीला चिकटलेली असेल तर आपण तिच्यामध्ये प्रदक्षिणा घालतो आणि त्या वस्तूचं सगळं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. किंवा समजा खोलीच आपल्याला ज्ञान हवं असेल तर खोलीमध्ये आपण स्वतःमध्ये प्रदक्षिणा घालतो आणि मग खोलीचं ज्ञान आपल्याला होतं की बाह्य याच्यामध्ये काय काय होते सुद्धा पुन्हा फ्रॅगमेंटरी तुकड्या तुकड्यांनी जोडलेलं असं. तेव्हा पुढचा भाग असा आहे त्याच्यामध्ये तयार याचा आणखीन याची मर्यादा अशी आहे आणि ती अत्यंत महत्वाची आहे की हे सगळं ज्ञान सापेक्ष असतं, रिलेटिव्ह असतं. म्हणजे स्मृतीमध्ये पहिल्यांदा जे ज्ञान गेलंय त्याच्या संदर्भाने हे ज्ञान होत असतं. म्हणजे जेव्हा बुद्धी मोजमाप करते किंवा तुलना करते तेव्हा स्मृतीत त्या बुद्धीला जे काही ज्ञान झालेलं आहे त्याच्या संदर्भाने हे ज्ञान सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह असतं. म्हणून बुद्धीला ॲब्सोल्यूट असलेला भगवंत कधीही कळत नाही हे आपण मागे बघितलं होतं. आणि त्याच्यात आणखीन पुढचा भाग असा आहे की ह्या सगळ्यामुळे हे आपल्याला इंद्रियातनं होणारं ज्ञान हे अत्यंत सीमित असतं, म्हणजे लिमिटेड असतं, मर्यादित असतं हे लक्षात घ्या. याच्यामुळे तुम्हाला प्रत्यक्षणी थोडं 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 असं दिसत जातं आणि सगळ्याची आपण ती जोडणी साखळी करतो आणि त्याच्यामुळे हे ज्ञान नेहमी अपूर्ण असतं. हे अगदी पहिल्यांदा पहिलं त्या ज्ञानाचे या ज्ञानाची पहिली ही आहे की हे इंद्रियातनं होणारं ज्ञान हे नेहमीच अपूर्ण आहे नेहमीच अपूर्ण राहतं आणि अनेक वेळा ते फसव असतं. त्याच्यामुळे पूर्ण ज्ञान न झाल्यामुळे अनेक वेळा ते ज्ञान फसव असतं, ते आपल्याला फसवतं. अगदी रोजच्या व्यवहारातलं साधं उदाहरण जर आपण जरी घेतलं तरी आपण पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य उगवला सूर्य मावळला असं म्हणतो, हे ज्ञान फसव आहे. कारण पृथ्वी फिरत असते, सूर्य स्थिर आहे, पण आपल्याला होणारं जे ज्ञान आहे ते ह्या सापेक्षतेमुळे, कारण पृथ्वीच्या फिरण्यामुळे माझ्या पोटातलं पाणी सुद्धा हालत नाही. लक्षात घ्या, तिची गती तशीच त्याच याने मेंटेन झालेली असल्यामुळे, त्याच गतीत जरा सुद्धा फरक नसल्यामुळे मला ती गती जाणवत नाही. कारण मला जाणवतं त्या गतीतला बदल, गती जाणवत नाही. गतीत बदल झाला नाही तर ती आपल्याला कधीही जाणवत नाही. आपण लिफ्टमध्ये बघा, तर एकाच वेगाने जर लिफ्टमध्ये जात असलो तर लिफ्ट जागच्या जागी उभी असं आपल्याला वाटतं, पण ती थांबायची वेळ आली किंवा सुरुवात व्हायची वेळ आली की मग आपल्याला धक्का जाणवतो आणि मग लिफ्ट चालते असं वाटतं. त्यामुळे आपल्याला गतीतला बदल फक्त जाणवतो, त्याच्यामुळे आपल्याला पृथ्वीतला पृथ्वी फिरते असं कधीही जाणवत नाही. त्याच्यामुळे हे जे ज्ञान आहे, ही आपली स्थिरता आहे, ती फसवी आहे. आणि त्याच्यामुळे गॅलिलिओला जेव्हा पृथ्वी गोल आहे असं सांगितलं त्यांनी, तर त्याला लोकांनी जाळून मारला की तू काहीतरी खोटं सांगतोयस म्हणून, त्या शास्त्रज्ञाला. त्याच्यानंतर ज्याला आपण सातत्य किंवा गतिमानता म्हणतो ती तरी तशी आहे का? तसं बघायला गेलं तेही तसं नाही आहे. कारण प्रत्येक क्षणी एक वस्तू जी स्थिर असते ती प्रत्येक क्षणी थोडी 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 अवकाशात जेव्हा जागा बदलते प्रत्येक क्षणी, ती सुद्धा कंटिन्युअस नाही, क्वांटमच्या हिशोबाने म्हणजे कट होऊन अशी, तेव्हा आपण त्याला गती आहे असं म्हणतो. आणि ह्या गतीचं सातत्य म्हणून जो आपण सिनेमा बघत असतो, त्या सिनेमाचं मशीन बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्याच्यामुळे प्रत्येक चित्र असं येतं, क्षणभर थांबतं, त्याचा आपल्या नेत्रपटलावर प्रतिमा उमटते, ती एक दशांश सेकंद टिकते, तेवढ्या ते दुसरं चित्र सरकतं तिथे येतं, आणि त्याच्यामुळे त्या चित्राच्या अशा ह्या स्थिरता आणि गती, स्थिरता गती याच्या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला त्याची गतिमानतेचा भास होतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जे स्थिर आहे ते गतिमान वाटतं, जे गतिमान आहे ते स्थिर वाटतं. तर याच्यासाठी इथे कबीराने फार चांगलं उदाहरण दिलेलं आहे. कबीर असं म्हणतात देवाला की हे देवा, तू मला तुझ्याकडे काही मागायचं म्हटलं तर माझी फार पंचायत होऊन बसली आहे, कारण तू अशा काही वस्तू निर्माण करून ठेवलेल्या आहेत बरं का, की काही तुझ्याकडे स्थिर मागावं त्या जगात काही स्थिर नाही आहे, बरं, काही गतिमान मागावं तर फक्त ते स्थिर वाटतं. त्याचं फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे, मला तुमच्या समोर म्हणजे मांडावं असं वाटतं. कबीरजी असं म्हणतात का मागू, म्हणजे तुझ्याकडे काय मागू देवा, कुठे स्थिर नाही आहे या जगामध्ये, कुठलीही गोष्ट स्थिर नाही आहे, तेव्हा कायमची टिकेल अशी कुठली गोष्ट मी तुझ्याकडे मागू, का मागू, कुछ स्थिर न रिहाई, देखत नाही ना चला जग जाई, बघता बघता बरं का, बघता बघता जगाचा नाश होतो, पुन्हा उत्पत्ती होते, पुन्हा नाश होतो, असं बघता बघता क्षणोक्षणी चाललेलं आहे. मी तुझ्याकडे यातलं काय तुझ्याकडे मागू, या स्थिर वस्तू, या जड वस्तूपैकी ज्याचं इंद्रियाने ज्ञान तो विषय चालला आहे आपला. ते म्हणतात बरं का, रावणाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे, उदाहरण म्हणून घेतलंय, एक लख पूत सव्वा लख नाती, त्या रावणाला 1 लाख पुत्र होते आणि 1.25 लाख नाती होत्या म्हणतात, त्यामुळे प्लॅनिंग वगैरे काही नसावं असं वाटतंय. तर 1 लख पूत 1.25 लख नाती, त्या रावण घर दियान माती. लक्षात घ्या की त्या रावणाच्या घरात अहंकाराने त्याच्या बुद्धीत प्रवेश केल्यामुळे त्या रावणाच्या घरात दिव्याची वात सरकवायला सुद्धा कोणी शिल्लक राहिलेली नाहीये. कबीरांनी काय सुंदर उदाहरण, मर्मभेदी शब्द आहे त्यांचे. ते म्हणतात 1 लख पूत 1.25 लख नाती, कोण कोणाचा मुलगा आणि कोण कोणाचा नातू, त्या रावण घर दियान बाती, म्हणजे दिव्यातली वात लावायला सरकवायला कुणीही शिल्लक राहिला नाही. ते पुढे म्हणतात लंका 100 कोट, 100 कोट योजना असलेली लंका आणि समदसी खाई, म्हणजे समुद्राची त्याच्या भोवती खाई होती, इतकं त्याला संपूर्ण सुरक्षित, आपण जे सुरक्षितता म्हटली ना बुद्धीची, त्या रावणाने किती सुरक्षितता निर्माण केली होती बघा. लंका 100 कोट, समदसी म्हणजे समुद्राची खाई, हा, पण त्या रावणाची खबर न पाई, त्या रावणाची खबर सांगायला सुद्धा कोणी शिल्लक राहिलेलं नाहीये. तेव्हा अशा परिस्थितीत देवा, हे रावणाचं ऐश्वर मी तुझ्याकडे कशासाठी मागू, तरी असं म्हटलंय आवत संग न जात सांगाती, जे माझ्याबरोबर काही येत नाही आणि माझ्यावर काही जात नाही, आपण जे म्हटलं स्मृतीत जे जात नाही ते बाहेर येत नाही, आपण गेल्या वेळी बघितलं होतं तसं, या जीवाबरोबर काही येत नाही त्याच्या पूर्वकर्माशिवाय आणि बरोबर त्याच्याशिवाय दुसरं काही जात नाही. आवत संगन ज्यात सांगाती बरं का, दहा भयो दर बांधे हाती. ते असं म्हणतात की ज्या रावणाच्या दरवाजाला मोठ्या प्रवेशद्वाराला शेकडो हत्ती बांधलेले असत. बांधे हत्ती दहा भयो दरवाजा. ते म्हणतात की ज्या दरवाजाला शेकडो हत्ती बांधलेले, तरी हत्ती तो सोडा, तो दरवाजा तरी कुठे आहे? तसं आपल्या बुद्धीचा दरवाजा हे अत्यंत अनेक हत्तींनी बांधून तो बंद झालेला असल्यामुळे, ऐश्वर्याच्या हत्तींच्या ऐश्वर्याने आपला दरवाजा बुद्धीचा बंद झाला असल्यामुळे पलीकडच्या भगवंताचा आपल्याला दर्शन होत नाही. ते असं म्हणतात आवत आवत संगन ज्यात संघाती दहा भयो दर बांधे हाती. पुढे त्यांनी फार सुंदर त्यांनी हे वापरलेले उपमा, ते म्हणतात कहे कबीर अंत की बारी. लक्षात घ्या, कहे कबीर अंत की बारी म्हणजे जेव्हा जीवाचा अंत येतो, बारी म्हणजे अंताची जेव्हा वेळ येते, तेव्हा हा जीव कसा निघून जातो हे सगळं सोडून म्हणे. हात झाड जैसे चले जुवारी. ते म्हणतात की एखादा जुगारी माणूस, आपण जुगारात हारतोय असं वाटलं बर का, की हात झाडून जसा निघून जातो मला लावायला काही शिल्लक नाही, तसा हा जीव निघून जाणार आहे म्हणे. तेव्हा अशा वेळी या जीवाच्या आशा आकांक्षा वासना पुरवणार असं देवा मी तुझ्याकडे काय मागू. म्हणून त्यांनी म्हटलंय का मांगू, कुछ थिर न रिहाई, देखत नाही ना चला जग जाय. तेव्हा सांगण्याचा हेतू काय की या जगामध्ये जे स्थिर आहे असं वाटतं ते गतिमान असतं, हा त्या ज्ञानाचा फसवेपणाचा एक पुरावा म्हणून सांगितलेला आहे की हे ज्ञान अपूर्ण असतं आणि अनेक वेळा फसवं असतं. आणि त्यातला दुसरा भाग असा आहे की या ज्ञानाला पुन्हा आणखीन एक त्याच्यामागे अट असते की माझं लक्ष जर त्याच्यावर केंद्रित झालेलं असेल ना तरच त्याचं मला स्पष्ट ज्ञान होतं, नाहीतर स्पष्ट ज्ञान होत नाही. आपण बघितलं की पंचेंद्रियाच्या मागे पाचही इंद्रियाचं ज्ञान एकदम आपल्याला होत नाही, प्रत्येक क्षणी एका इंद्रियाच्या माध्यमातून ज्ञान होत राहतं. ते सुद्धा ज्या इंद्रियावर आपलं लक्ष असेल त्या इंद्रियाचं ज्ञान स्पष्ट होतं आणि बाकीच्या इतर कंद्रे ज्ञानेंद्रियातनं येणारं ज्ञान धूसर असतं. एवढंच नव्हे, त्याने आणखीन पुन्हा मर्यादा आहे त्या स्पष्ट ज्ञानाला सुद्धा. पुढे काय होतं की ज्याच्याकडे आपण बघत असू त्याला आपण हे म्हणतो फोरग्राऊंड म्हणतो, म्हणजे समोर जी वस्तू असेल ती फक्त स्पष्ट दिसते फोकसिंगमुळे आणि त्याच्या मागची वस्तू अस्पष्ट दिसते पुन्हा. त्याला असं म्हणतो की तुम्ही बॅकग्राऊंडकडे जर फोकसिंग केलं तर फोरग्राऊंड तुम्हाला अस्पष्ट दिसते, आपल्या नेहमीचा अनुभव आहे. आणि फोरग्राऊंडकडे स्पष्ट लक्ष दिलं केंद्रित केलं तर बॅकग्राऊंड अस्पष्ट दिसते. नेहमीच एक उदाहरण टाकतो म्हणजे लक्षात येईल की एखाद्या माणसाने एखादा कागदाचा गोळा खिडकीच्या बाहेर टाकायचा प्रयत्न करावा, दहापैकी नऊ वेळा तो आत येतो. बाहेर का जात नाही? साधी गोष्ट आहे, आपलं लक्ष खिडकीच्या गजाकडे असतं. आपली नजर ही खिडकीच्या गजावर केंद्रित झालेली असते, म्हणून गोळ्याचा नियम कॅडमच्या स्ट्रायकरसारखा आपण त्या खिडकीच्या गजावरच मारतो म्हणून तो आत येतो. ज्या क्षणी तुम्ही खिडकीच्या बाहेरच्या आकाशाकडे नजर केंद्रित कराल ना तेव्हा तो गोळा बाहेर जाईल. नेहमीच्या अनुभवाचा भाग आहे, करून बघण्यासारखा प्रयोग आहे. तसं जोपर्यंत आपलं लक्ष या जीवाचं लक्ष या वस्तूंकडे जाईल लक्षात घ्या, तोपर्यंत हा जीव पुन्हा पुन्हा या संसारात येत असतो खिडकीतल्या गोळ्यासारखा. ज्या क्षणी त्या वस्तूच्या आधाराला असलेला आकाशामध्ये अनंत भगवंत जेव्हा आपण बघू ना तेव्हा तो गोळा बाहेर जाईल आकाशाच्या दिशेमध्ये. तेव्हा त्यात आणखीन त्याच्यामुळे आपण काय करतो, या सगळ्याला भर घालण्यासाठी मग आपली कल्पना वापरतो आपण, आणि आपल्या कल्पनेने स्मृतीतनं जो भाग आपल्याला दिसत नाही तो पुरा करतो. म्हणजे आपल्याला एक नेहमीच आपल्या ते लहान मुलांचे खेळाचं उदाहरण आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे वाघसिंहाचं चित्र लहान मुलांचं मिळतं, पट्ट्या पट्ट्याचं बघा, त्याला अशा उभ्या पट्ट्या असतात, त्या पट्ट्याच्या अर्ध्या भागामध्ये वाघ काढलेला असतो आणि अर्ध्या भागात सिंह काढलेला असतो. ते पट्टी अशी हलवली की सिंहाचे अर्धे भाग दिसतात आणि उरलेले अर्धे आपण कल्पनेने पुरे करतो लक्षात घ्या, आणि म्हणतो तिथे सिंह आहे. जरा असं सरकवलं की ते सिंहाचे पट्टे त्या पट्ट्याखाली जातात आणि वाघाचे पट्टे दिसायला लागतात, की म्हणून अरे आता वाघ कसा आला, याचा अर्थ तिथे वाघही आहे सिंह आहे. लक्षात घ्या, जेव्हा आपण वाघ बघू म्हणजे वाघाचे पट्टे आपल्याला जेव्हा दिसतात तेव्हा आपण तिथे वाघ आहे असं म्हणतो, जेव्हा सिंहाचे पट्टे दिसतात तेव्हा आपण सिंह आहे असं म्हणतो. जीवाचं अगदी असंच होतं, प्रत्येक जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये वस्तू आहे आणि भगवंतही आहे. लक्षात घ्या, आपलं वस्तूकडे जेव्हा लक्ष जातं ना तेव्हा वस्तू आहे असं म्हणतो आपण. आणि ही आदिमाया अनेक रूपांनी अनेक वस्तूंनी एकच आदिमाया नटलेली असते, तिच्याकडे जेव्हा आपलं लक्ष जातं तेव्हा आपण त्याला जगन्माता आहे असं म्हणतो. तेव्हा मग त्याला या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः हे मुद्दा एवढ्यासाठी उदाहरण दिलेलं आहे. तेव्हा आणि मगाशी आपण बघितल्याप्रमाणे पुढचा याच्यामध्ये भाग असा आहे की या विश्वामध्ये आपलं लक्ष, आपलं ज्ञान हे बघा नेहमी वस्तूवर केंद्रित झालेलं असतं. म्हणजे आपण ज्ञान ज्ञान जे मिळवतो ते नेहमी वस्तू जे मिळवत असतो. आणि अनंत असा आकाश जे आहे ना त्याच्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करत असतो, कारण ते आपल्यापासून दूर असतं. म्हणून असं लेखा करायला दूर असलेल्या आकाशाकडे आपण दुर्लक्ष करतो. पण शास्त्रज्ञांनी असं सिद्ध केलेलं आहे, इथे मुद्दाम शास्त्रज्ञांचा पुरावा देतो मी इथे याच्यासाठी, की विश्वामध्ये म्हणजे आपण आता आपल्या व्यावहारिक पातळीवरही ठीक आहे, आपल्याला हे सगळं ज्ञानाची ज्ञानाचे वैशिष्ट्य ज्ञानाच्या मर्यादा हे आपण बघितल्या, की या ज्ञानाच्या मर्यादा या आपल्याला भगवंतापासून थोड्याशा दूर नेतात. पण विश्वामध्ये ज्या ज्ञानाच्या ज्या वस्तूच्या ज्ञानाच्या मागे आपण लागतो त्या वस्तूंचं प्रमाण किती आहे हे तर बघितलंच आपण या विश्वामध्ये. तर आपण त्या दिवशी बघितलंच की विश्वांतल्या वस्तूचं प्रमाण आणि आकाश म्हणजे पोकळीच्या अवकाशाचं प्रमाण याचं जर तुम्ही बघितलं तर विश्वातल्या वस्तू नगण्य आहेत असं सांगतात ते. म्हणजे नगण्य म्हणजे अक्षरशः जसं म्हणतो ना चित्ती के पजे पग नेवर बाजे, लक्षात घ्या की मुंगीच्या पायामध्ये घुंगरू बांधलं तर आपल्याला तसं ऐकू येत नाही, पण तोही साहिब सुंदर आहे ते त्याला ऐकू जातं आपल्याला तरी गेलो नाही. तसं आपलं ज्या वस्तूंकडे इतकं लक्ष आपण केंद्रित केलेलं असतं आणि इतकं सगळं मर्यादित सीमित अपूर्ण फसव सगळं ज्ञान आपण उराशी बाळगून ज्या वस्तूंच्या ज्ञानाना कोटाळून ज्या वस्तूंचा हव्यास आपण निर्माण करतो त्या वस्तूंचं प्रमाण जर म्हणाल तर वस्तूंचं प्रमाण अगदी थोडं म्हणजे किती दोन्ही ह्याच्या दोन्ही पातळीवर आपण बघितलं की लक्षात येईल. की मागल्या वेळेला आपण बघितलं होतं गेल्या वेळेला जेव्हा आपण हा सगळा परामेंदूचा अभ्यास केला त्यावेळेला की इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस हे दोन ॲटमचे दोन भाग बघितले, त्या इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसमधलं अंतर हे आपण त्यावेळी बघितलं की सहारा वाळवंटाच्या दोन टोकावर दोन झाडं लावली ताडाची, तर ताडाच्या झाडाचा ताडाच्या झाडाची उंची आणि सहारा वाळवंटाचं जे अंतर हजारो मैल ह्याचं इतकं जे प्रमाण आहे एवढं प्रमाण त्या ॲटम आणि इलेक्ट्रॉनच्या आकाराचं आणि मधल्या अंतराचं पडतं, लक्षात घ्या. म्हणजे अगदी इलेक्ट्रॉन आणि ॲटम हे दोन जरी तुम्ही महत्त्वाच्या वस्तूतले महत्त्वाचे भाग धरले की ज्याच्यावर हा सगळा वस्तूंचा डोलारा उभा आहे त्याच्यामध्ये पोकळी किती आहे, प्रचंड पोकळी आहे आणि वस्तू फारच थोडी आहे. कारण इलेक्ट्रॉनला म्हणजे काही आकारच नाही आहे, जो काही थोडासा आकार किंवा वजन आहे ते काय न्यूक्लियसला आहे ज्याच्यामध्ये प्रोटॉन्स पॉझिट्रॉन्स आणि फक्त त्याच्यावर चार्ज आहे म्हणजे शक्ती आहे थोडीशी पॉझिटिव्ह युनिट म्हणतो ज्याला ते. पण त्याच्यामध्ये पोकळी किती आहे पुन्हा प्रचंड पोकळी आहे त्या वस्तूच्या मानाने. आणि एवढा असताना आपल्या व्यावहारिक पातळीवर त्यातली पोकळी आपल्याला दिसत नाही, फक्त वस्तूचे कण दिसतात आणि त्या वस्तूचे कण सुद्धा केव्हा ती वस्तू असते केव्हा शक्ती असते. त्यामुळे ज्याला आपण वस्तू म्हणत असतो त्या वस्तूचं स्वरूपही पुन्हा फसवा हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. की कुठल्याही वस्तूचं शक्तीत रूपांतर करता येतं, शक्तीचं रूपांतर पुन्हा वस्तूत करता येतं, त्यामुळे एकच वस्तू एकाच वेळी वस्तू म्हणून भासते आणि एकाच वेळी शक्ती म्हणून भासते एनर्जी. त्याला त्या आइन्स्टाईनने मोठे इक्वेशन केलं आहे, ई इज इक्वल टू एमसी स्क्वेअर सगळ्यांना पाठवायचं, वेअर ई इज द एनर्जी, एम इज द मास आणि सी इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट, म्हणजे 3×10⁻¹² स्क्वेअर म्हणजे 10⁻²० म्हणजे आपल्या जनुभू असताना त्यांना समजलं असतं फक्त पण त्या नसल्यामुळे. तेव्हा हे न्यूक्लियस म्हणजे सूक्ष्म ह्याच्यातलं झालं. दुसरं मोठ्या व्यावहारिक पातळीवर आपल्याला फक्त कण दिसतात बघितलं आपण आणि आकाशाकडे आपण दुर्लक्ष करतो. वरची जी पातळी आहे ग्रहगोल आणि ताऱ्यांची त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कित्येक तारे हे एकमेकापासून शेकडो हजारो प्रकाशवर्ष लांब असतात आणि एक प्रकाशवर्ष म्हणजे आपण 10⁻¹० हे गेल्या वेळी बघितलं सेंटीमीटर. म्हणजे ह्याच्यावरनं बरं का ह्याच्यावरनं पुन्हा विश्वामध्ये तुम्ही जर बघितलीत तर पोकळीच पुन्हा प्रचंड आहे, आकाश अनंतच आहे. त्या मानाने हे जे ग्रहगोल तारे ह्यांच्या जे वस्तुमान आहे ना ते अगदी पुन्हा क्षणिक आहे, अगदी कणभर सुद्धा नाही सगळ्याच्या मानाने, म्हणजे नगण्य किंवा अति अल्प आहे. आणि त्यात सुद्धा काय गंमत आहे, याच्यामुळे ज्या प्रकाशाच्या साह्याने आपण हे सगळं बघत असतो लक्षात घ्या, तर त्याच्यामुळे पुन्हा आणखीन गंमत होते की आपल्याला जसं पृथ्वीवर या क्षणचं या क्षणी दिसतं तसं तिथे होत नाही. एक तुम्हाला कल्पना म्हणून सांगतो की समजा एखादा ग्रह पृथ्वीपासून 700 प्रकाशवर्ष लांब आहे अशी कल्पना करा, 700 प्रकाशवर्ष, आणि तिथे समजा आपला एखादा बंधू मानव तिथे असेल आणि त्याच्याकडे आपल्यासारखी यंत्रसामग्री असेल आणि त्याने पृथ्वीवर जर दुर्बीण लावली त्याची किंवा पृथ्वीवर त्याचं यंत्र लावलं तर त्याला आज कुणाचं दर्शन होईल माहिती आहे का, ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन होईल का. तर 700 वर्षापूर्वी पृथ्वीवर ज्ञानेश्वर माऊली आणि ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्वामी आत्मरूपा हे त्याला आज ऐकू येईल, कारण तो आपल्यापासून 700 प्रकाश वर्ष लांब आहे म्हणून. दुसरं 300 प्रकाश वर्ष अंतरावर जर एखादा असाच उत्साही जर एखादा मानव असेल आणि त्याने जर आज पृथ्वीवर दुर्बीण लावली तर त्याला ते वेळ ध्यान तुकाराम महाराजांचं त्यांचं दर्शन होईल 300 वर्षापूर्वीचं आणि त्याचा अभंग त्याला ऐकवेल घेई घेई माझे वाचे गोडधाम विठोब वाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण विठ्ठलाचे गुण मना तेथे धाव घेई राही विठ्ठलाचे पायी आणि तुका म्हणे जीवा नको सोडू ह्या केशव हा त्याला अभंग आज ऐकू येईल कारण तो आपल्यापासून 300 वर्ष प्रकाश वर्ष लांब आहे म्हणून तेव्हा इतकं सगळं असताना सुद्धा म्हणजे हे सगळं लक्षात घेऊन की याच्यावरनं आपल्याला एक निर्णय असा काढता येतो याच्यामध्ये की ज्या वस्तूच्या मागे माणूस वेड्यासारखा पिसाटासारखा धावत असतो त्या वस्तू त्याच्या वासना पुऱ्या करतात म्हणून त्या वस्तूंचं या विश्वामध्ये प्रमाण अगदी अति अल्प न मोजण्यासारखं आहे आणि तरीही आपण मात्र वस्तूंच्याच मागे लागतो हे विसरून आणि आपल्या दूर असलेल्या आकाशाकडे आपण दुर्लक्ष करतो हे मगाशी बघितलंच त्याच्यामुळे आता एखाद्या याच्यासमोर असं आर्ग्युमेंट येईल किंवा असा हे येईल वादासाठी की वस्तू वेगवेगळ्या आहेत तसं आकाश कुठे वेगवेगळं आहे केव्हाही बघितलं तेच आकाश समोर दिसतं पण हाही पुरा भ्रम आहे लक्षात घ्या तसं 300 वर्षांनी 700 वर्षांनी मगाशी सांगितलं तसाच हाही भ्रम आहे का तर मी जरी पृथ्वीवर जरी असलो तरी पृथ्वीच्या खाली पुन्हा आकाश आहे त्यामुळे माझी वस्तीच म्हणून आकाशात आहे माझ्या 10 दिशांमध्ये म्हणून आपल्याकडे 10 दिशा म्हणतात मुद्दा माझ्या 10 दिशांमध्ये आकाश आहे सगळ्या बाजूला ते मला दिसतं माझ्या वरचंही दिसतं माथ्यावर सूर्य येतो तेव्हा आणि माझ्या खाली आकाश आहे मात्र मला कधी लक्षात येत नाही कारण मी पृथ्वीचा आधार घेतलेला असतो म्हणून त्या पृथ्वीच्या खाली तितकंच आकाश आहे त्याच्यामुळे मी नेहमी आकाशातच असतो आणि शिवाय पुढे काय होतं बरं का जे आकाश आपल्याला एकसारखं तेच आहे असं वाटतं तो आकाशाचा अभावी आपल्या दृष्टीनं बदलतच असतो उदाहरण सांगतो की आपल्याला एक अमेरिका बघायला मिळत नाही म्हणून वाईट वाटतं एखादा माणूस अमेरिका रिटर्न्ड आहे त्याचं आपल्याला कौतुक वाटतं आपण आपले इंडिया रिटर्न सुद्धा पूर्ण असत नाही LFC मुळे एखाद्या वेळी होतो संबंध रिटायर होईपर्यंत सगळी इंडिया बघितली किंवा फार तर सिंगापूर पण इथे काय लक्षात घ्या की दर 12 तासांनी ऐका केअरफुल आता मी काय सांगते दर 12 तासांनी अमेरिका ज्या आकाशाखाली असते ना ते आकाश आपल्याला बघायला मिळतं दर 12 तासाने आत्ता अमेरिका ज्या आकाशाखाली आहे त्या आकाशाखाली 12 तासांनी मी जाणार आहे लक्षात घ्या पण मला कौतुक फक्त त्या अमेरिकेचं आहे आकाशाचं नाही तेव्हा कारण दर 12 तासांनी आपली पृथ्वी फिरून ती त्या भागात जाते आणि ते वर येतात तक्रार पंक्ती व गच्छती भाग्य पंक्ती असं जरी म्हटलेलं आहे त्याच्यासाठी आणि हे लक्षात घ्या हे मी जे सांगतो मुद्दाम आपल्या सगळ्यांच्या विचारासाठी म्हणून ते आपल्या ऋषीमुनीच्या बरोबर लक्षात आलं होतं या सगळ्या याच्यामध्ये की महत्त्व द्यायचं असेल तर वस्तूंना नाही आकाशाला का आणि म्हणून लक्षात घ्या की आपले ऋषीमुनी जे होते हे नेहमी डोंगरावर राहत असत पर्वतावर राहत असत का म्हणजे ज्याला याचा अभ्यास करायचा तो का तर डोंगरावरच्या वस्तूंनी त्यांचा योगक्षेम सहज चालत असे त्याच्या त्या पाण्याने आणखी खाण्यापिण्या कारण त्यावेळेला स्वयंपाकाची एवढी कॉम्प्लिकेशन नसणार आपला एक आंबा खाल्ला किंवा फळ खाल्लं म्हणजे पोटाची भूक भागली इतकं सोपं असल्यामुळे त्यांचा योगक्षेम त्या पर्वतावर व्यवस्थित चालत असे आणि मग आकाशाकडे पाहत पाहत ते पाहता पाहता त्या आकाशाची एकरूप होऊन जात लक्षात घ्या आणि मग त्यांच्या हृदयातला आकाश असं म्हणत मी त्यांच्या हृदयातला आकाश त्या आकाशाची एकरूप होत असे आणि मग आकाशवाणीच्या रूपात भगवंताकडून त्यांना पूर्ण ज्ञान मिळत असे का ते कधी वस्तूच्या ज्ञानाच्या मागे लागले नाहीत म्हणून याला आपल्याकडे ती ऋचा आहेच आहे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्णमेवाव शिष्यते म्हणजे आपल्या गणिताच्या भागात सांगायचं म्हणजे इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी इज इक्वल टू अनदर इन्फिनिटी असा गणिताचा नियम आहे कोडियल विल सपोर्ट इट तेव्हा आणि ते पूर्ण पूर्ण म्हटल्यामुळे पुरणपोळीचा जशी काही संबंध नाही आहे फक्त पुरणपोळी हा जो शब्द आहे लक्षात घे तो पूर्ण या शब्दावर आलेला आहे की जी पोळी आज पुरण घातल्यामुळे पूर्ण होते तिला पूर्णपोळी असं म्हटलेलं आहे आणि म्हणून त्याचं भाषांतर मग त्याचं आपण पुरणपोळी असं म्हणायला सुरुवात केली तर याच्यासाठी म्हणून समर्थांचा एक याच्या विषयावर सुंदर अभंग आहे. तो आपल्याला सांगतो म्हणजे ह्या सगळ्याला तो आधार म्हणून आपल्याला वापरायला हरकत नाही की आकाशाच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करू, वस्तूच्या ज्ञानाकडे आपण लक्ष दिल्यामुळे आपण ह्या सगळ्या मायेच्या जाळ्यांचा पलीकडे जाऊ शकत नाही. त्यांनी सुंदर लिहिलेलं आहे याच्यामध्ये, दास डोंगरी राहतो, ऐका, दास डोंगरी राहतो आणि यात्रा देवाची पाहतो. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा की दास डोंगरी राहतो. मुळात जो दास असेल ना त्यालाच डोंगरावर राहायला त्याची इच्छा होते. त्यांनी दास शब्द वापरलाय. श्रीमंत माणूस आपल्या स्वतःचा ओनरशिप ब्लॉक सोडून कधीही राहायला जाणार नाही डोंगरावर. फार तर तिथे एखादं रेस्ट हाऊस बांधून पुरा त्या बंगल्यात राहील तो. पण दास डोंगरी राहतो आणि यात्रा देवाची पाहतो. यात्रा देवाचीचा अर्थ इतका सुंदर आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे यात्रा म्हणजे यातायात. अशा अर्थी यात्रा शब्द वापरला त्याने. देवाची यात्रा पाहतो. देवाची यात्रा म्हणजे ही सगळी वैश्विक गती जी आहे, ही सगळी वैश्विक गती तो त्या गतीत न सापडता, गतीत न अडकता केवळ साक्षीभावाने सगळी देवाची यात्रा म्हणून पाहत असतो आणि म्हणून तो स्वतः डोंगरावर उभा असतो. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो आणि ही वैश्विक गती पाहताना तो सगळी साक्षीभावाने बघत असल्यामुळे त्यात अडकत नाही आणि साक्षीभाव हा फक्त दासाला जमू शकतो. लक्षात ठेवा, साक्षीभाव हा धन्याला जमत नाही किंवा ज्याची त्यात आसक्ती आहे त्याला साक्षीभाव जमत नाही. आपण असं म्हणतो एखाद्या श्रीमंताच्या घरी एखादा घरी असतो तो सगळी श्रीमंती उपभोगत असतो पण सगळी साक्षीभावने उपभोगत असतो, आपली नाही या भावनेने उपभोगत असतो. कारण कुठल्या क्षणी त्याला रेसिग्नेशन नोटीस त्याला मिळेल, टर्मिनेशन मिळेल आणि घरी जायला लागेल आपली स्वतःची जुनी वागळ घेऊन, हे त्याला माहीत असतं. तसं हे सगळं उपभोगण्यासाठी साक्षीभावाची गरज असते, एकीकडे दास्यभावाची गरज असते. म्हणून तुकाराम महाराज आणि रामदास हे नेहमी दास शब्द वापरतात. नेहमी बघा आपण मागे बघितलं होतं, पडता जड भारी दासी आठवावा हरी. कारण हा दास्यभाव जो आहे हा दास्यभाव या भक्तीचा आविर्भाव आहे की आम्ही त्याचे दास आहोत, त्या भगवंताचं की ज्याची यात्रा आम्ही बघत असतो. म्हणून त्यांनी म्हटलं दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. आणि मग हे पुढे संत जेव्हा समाजात येतात तेव्हा मात्र ते आकाशाबरोबर, आकाशात भगवंत पाहिलेला असल्यामुळे तेव्हा वस्तूत भगवंत पाहायला सुरुवात करतात. जे मगाशी सांगितलं की वस्तू आपण स्वतंत्र रूपाने वेगवेगळी वेगवेगळी जी बघत असतो तिथे सगळी एकजिनसी वस्तू भगवंताचं स्वरूप म्हणून बघत असतात. त्याला ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझ. म्हणून कारण मूळ संकल्प जो आहे एकोहम बहुश्याम, की एक आदि माया आहे, तिला आदि मातेला अनेक रूपाने नटावं असं वाटलं म्हणून तिने अनेक वस्तूची रूप धारण केली. त्यात एक रूप बघणाऱ्याचं आहे आणि एक रूप बघितलं जाणाऱ्याचं आहे, लक्षात घ्या. पण हे विसरून जो बघणार आहे तो त्या बघितल्या जाणाऱ्या वस्तूशी मनात आसक्ती बाळगायला लागतो आणि त्याच्यातून मग त्याचं ते हवं पण सुरू होतं. आणि हा सगळा खेळ त्या मायेला विसरल्यामुळे, त्या मायेच्या प्रभावामुळे म्हणा, त्या मायेचा अभाव त्याच्या अंतकरणात निर्माण होतो. आणि त्याच्यामुळे हा एकोहम बहुश्याम किंवा हा भगवंताचा जो अनुभव आहे ना, की प्रत्येक ठिकाणी भगवंताची अनुभूती येणं, हा गेल्या वेळी मी जे सांगितलं होतं की सगळे अनुभव हे स्मृतीच्या मदतीने येत नाही, त्यातला हा अनुभव आहे. गेल्या वेळी आपण जे बघितलं होतं की व्यावहारिक जगातल्या वस्तूच्या ज्ञानाला स्मृतीची गरज लागते, पण काही अनुभव असे आहेत की जे स्मृतीच्या मदतीशिवाय येतात आणि आल्यानंतर काही प्रमाणात स्मृतीत जातात, जितक्या प्रमाणात बुद्धीला त्या अनुभवाचं आकलन होईल तितक्या प्रमाणात. बाकीचं सगळं सगळ्या शब्दांच्या पलीकडे असत, पण जितकं शब्दात सांगता येईल तेवढं फक्त स्मृती बुद्धीला आकलन होऊन स्मृतीत जातात. म्हणून हे अनुभव स्मृतीच्या बाहेरचे असतात, त्यातला हा अनुभव आहे. तसंच आता आपण त्या स्मृतीकडे येतोय याच्यामुळे, कारण काही काही अनुभव असे आहेत की ज्याला स्मृतीची गरज लागत नाही. आपण त्यातला आता हा एकोहम बहुश्याम हा जो अनुभव आहे हा बघितला. दुसरा आपल्याला नेहमीच अनुभवाला येणारा आपल्या समोर सांगतो, पण ज्याचा आपण कधी सूक्ष्मपणाने विचार करत नाही का, तर आपण नेहमीच कशा ना कशाशी जोडलेले असतो स्मृतीरूपाने म्हणून. पण लक्षात घ्या, मी आहे हा जो अनुभव आहे ना, या अनुभवाला स्मृतीची कधीही गरज लागत नाही. या क्षणी विचार करून मला सांगा की मी आहे हे कुठल्या तरी स्मृतीच्या मर्यादेने सांगावं लागतं का? मी आहे हे शब्द स्मृतीत न येतात सांगण्यासाठी, पण आपलं स्वतःचं असणं, जिवंत असणं, हा अनुभव जो आहे याला स्मृतीची गरज लागत नाही. तसंच अगदी नक्की तसंच ब्रह्माचं अस्तित्व यालाही कुणाच्याही स्मृतीची गरज लागत नाही. ब्रह्माचं अस्तित्व, ब्रह्माचा अनुभव, ब्रह्माशी एकरूपता हा जो अनुभव आहे, हा अनुभव स्मृतीच्या मदतीशिवायच येतो. पण इतर सगळे व्यावहारिक वस्तूचे जे अनुभव आहेत ना, किंवा ज्ञान आहे ना, जे आपण गेल्या वेळी बघितलं, त्याला स्मृतीची मदत लागते. आणि त्याच्यामुळे आपलं जे महावाक्य आहे, लक्षात घ्या, ते कसं याच्यामुळे ते तयार झालेलं आहे की त्या महावाक्याचा मूळ गुणधर्म हा आहे, ज्याला आपण सोहम म्हणू, अहम ब्रह्मास्मी म्हणू, हे जे आहेत ना, तर अहम आणि ब्रह्म दोन्ही एका ठिकाणी काय येतं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर दोन्हीलाही स्मृतीच्या अनुभवाची गरज लागत नाही, म्हणून अहम आणि ब्रह्म एका ठिकाणी येऊ शकतं. आणि स्मृतीच्या मदतीने त्या दोघांच्या मध्ये फक्त पडदाच निर्माण होतो. आपल्या नाहीतर त्यांना असं नसतं का म्हणता आलं की ममच ब्रह्मगुणाचं एकरूपता असते, म्हणजे माझे गुण आणि ब्रह्माचे गुण याच्यात एकरूपता आहे, असं असं का नाही म्हटलं त्यांनी महावाक्यामध्ये? हे महावाक्य का होऊ शकत नाही? हे वाक्य सुद्धा होऊ शकत नाही, कारण भगवंत कुठेच मी कुठे म्हणतो ना, म्हण कुठे इंद्रावताची हे म्हणतात ना, कुठे इंद्राची, हा कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे आपली श्याम भटाकी तट्टाणी, तो कुठे मी कुठे, तसं म्हणण्यासारखं आहे की माझे गुण आणि भगवंताचे गुण याच्यामध्ये अक्षरशः त्या सहारा वाळवंटा किंवा दोन झाडं आहेत का अंतर आहे. पण आपल्याकडे भागत्याग लक्षणा म्हणून वेदांताची सांगितलेली आहे की माझे माझ्या गुणाचा विचाराने आणि अनुभवाने त्याग करायचा, आणि भगवंताच्याही गुणाचा विचाराने अनुभवाने त्याग केल्यानंतर जे काही उरतं ना, तो एका बाजूला सहा असतो आणि दुसऱ्या बाजूला अहम असतो, म्हणून त्याला सोहम म्हणतो आपण. किंवा एका बाजूला जो परिपूर्ण परात्मास्मिन देहे विद्याधिकारिणी बुद्धे साक्षीतया अस्तित्वा स्फुरन अहम इतिरेते, अशी जी अहमची व्याख्या केली, तो हा अहम माझ्या शरीरातला, या देहातला आणि भगवंत ब्रह्म हे दोन्ही एकत्र होतात, हे दोघांचे गुणधर्म वेगळे केल्यानंतर, म्हणून असं म्हणतात. म्हणून समर्थाने पण असं सांगितलेलं आहे की महावाक्याचा हा जप करायचा नसतो, तर महावाक्याचा विवेकाने झाडा घ्यायचा असतो. म्हणजे हे सगळे बाजूची हे फुट निघून जातात आणि मग सहा आणि अहम होतो. म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय, ज्या पतंजली योगशास्त्राचा आपण अभ्यास करतोय इथे, ते पतंजली योगशास्त्र म्हणजे वेदांत. वेदांत हे वैचारिक शास्त्र आहे, म्हणजे थिओरिटिकल सायन्स आहे, आणि योगशास्त्र हे प्रॅक्टिकल सायन्स आहे. म्हणून सोहम हा जो अनुभव सांगितलाय त्याने, किंवा अहम ब्रह्मास्मी हा जो अनुभव सांगितलेला आहे, हा इथे आपल्याला योगशास्त्राच्या अभ्यासाने घ्यायचा असतो या याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे इथे जे सांग पहिलं जे सूत्र सांगितलेलं आहे याच्यामध्ये, जे आपण नेहमी बघतो, योगा चित्तवृत्ती निरोधा तदा, म्हणजे त्यानंतर द्रष्टू स्वरूपे अवस्थान. म्हणून या वस्तूच्या ज्ञानाची वृत्ती जी पुन्हा पुन्हा आपल्या ठिकाणी निर्माण होत राहते, त्या वृत्तीला बाजूला केल्याखेरीज, त्या वृत्तीचा शेवाळ बाजूला केल्याखेरीज, या भगवंताचा नितळ तळतळ तो आपल्याला दिसणार नाहीये. आणि समर्थांनी अगदी याच शब्दात मराठीत सांगितलेलं आहे त्यांच्या ज्ञानाच्या दशक समासामध्ये. ते असं म्हणतात, जेथे दृश्य प्रकृती सरे, जेथे दृश्य प्रकृती सरे पंचभौतिक ओसरे. पंचभौतिक म्हणजे पंचमहाभूतात्मक जड वस्तूचं ज्ञान. जेथे दृश्य प्रकृती सरे, जेथे पंचभौतिक ओसरे, समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान आत्मज्ञान. समूळ द्वैत जे आहे, म्हणजे पाहणारा आणि बघितलं जाणारं, हे जे मूळ द्वैत आहे, हे जिथे निवारलं जातं, या नाव ज्ञान. जेथे नाही दृश्य भाव, जेथे जाणीव हे अज्ञान, असं म्हटलंय त्याने. जेथे नाही दृश्य भान, म्हणजे दृश्याचं भान किथे नाही, जेथे ज्या जाणीवेला हे ज्ञान होत, जेथे जाणीव हे अज्ञान, विमल शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलू दे. ह्याला स्वरूप ज्ञान असं म्हटलेलं आहे. त्यांनी पुढे म्हटलंय, दृश्य पदार्थ ओळखी दे. हा स्पष्ट, आत्ता आपण जे बघितलं त्यांनी स्पष्ट शब्द सांगितलेले एका वाक्यात, दृश्य पदार्थ ओळखी दे, म्हणजे वस्तूचं ज्ञान, त्यास पदार्थ ज्ञान बोलू दे. त्यास पदार्थ ज्ञान बोलू दे, शुद्ध स्वरूप जाणी दे, या नाव स्वरूप ज्ञान. शुद्ध स्वरूप जे आहे, अनंत आकाशातून होणार, याला स्वरूप ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी पुढे म्हटले, निर्मळ निवांत निश्चळ स्वरूप स्थिती. पण मग आपल्याला हे ज्ञान का होत नाही, असा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. तर आपल्याला ज्ञान होत नाही तर साधं कारण असं आहे, याच्यामध्ये एक उदाहरण दिलं म्हणजे स्पष्ट होईल, की एखादा जवाहिरी असतो, त्या जवाहिराकडे अनेक कोट्यावधी रुपयाचे मौल्यवान हिरे असतात, लक्षात घ्या, आणि ते त्या वेगवेगळ्या मखमली पेट्यांच्या मध्ये ठेवलेले असतात. बरं, त्या पेट्यांचं बाह्य स्वरूप इतकं आकर्षक असतं की त्याला सुंदरपैकी निळ्या रंगाची मखमल लावलेली असते, निळ्या किंवा जांभळ्या, त्याच्यावर पिवळ्या रंगाचं जर का तिचं कलाभूतूचं असं भरतकाम केलेलं असतं किंवा पिवळ्या पिवळ्या टिकल्या लावलेले असतात, ते म्हणून ते दोन्ही मिळून पिवळा आणि निळा मिळून ते भगवंताच्या पितांबऱ्याचं काम करतं. ते वर्ष जे काही हे आहे ते आणि आतला हिरा थाकत असतो. त्याच्यामुळे तो दुकाराम काम करणारा जो नोकर असतो, साफ करणारा, तो त्या मखमली पेटीचं जितकं वर्णन करत असतो बायकोकडे, काय सुंदर पेटी आहे, काय सुंदर पेटी, इतकी सुंदर पेटी रोज मी झाडतो, मला तिकडे बघावं असं वाटतं, पण आतला कोट्यावधी रुपयाचा हिरा जो आहे ना, तो त्याला कधीच बघायला मिळालेला नसतो. त्यामुळे ज्याला तो हिरा बघायला मिळेल असे शेठजी, ते त्या मखमली पेटीकडे बघत सुद्धा नाहीत. तसं हिरणमयेनं पात्रेनं आपल्याकडे म्हटलेलं आहे, सत्याचं मुख हिरणमयेनं पात्रेमध्ये आवृत झाकलेलं असतं. तसं या सत्य भगवंताचं स्वरूप या मायेच्या आसक्तिरूप वस्तू ज्ञानाने झाकलेलं असतं असं म्हटलेलं. मला वाटतं 11 वाजले, पण संपूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम. Mm-hmm.